आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट यूजी परीक्षा पुन्हा घेण्यासाठी ठोस कारण हवीत। आज झालेल्या महत्वपूर्ण सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचं मत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कमांड अँड कंट्रोल सेंटरचं लोकार्पण। सामान्य लोकांना जलद गतीनं न्याय देण्यासाठी पोलीस विभागाच्या अत्याधुनिकीकरणांवर भर देत असल्याचं प्रतिपादन। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार शासकीय औद्योगिक संस्था ठरली राज्यात सर्वोत्कृष्ट। काल झालेल्या वांडोलीच्या चकमकीमुळे उत्तर गडचिरोलीत नक्षल्यांच्या दोन दलमचा सफाया। आणि भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागातर्फे रेड अलर्ट जारी। इंग्रजांनी लादलेल्या कायद्यातील बदलांमुळे आणि गृह विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जोड दिल्यामुळे सर्वसामान्यांना यापुढे न्यायासाठी अधिक काळ तिष्ठत बसावं लागणार नाही असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानानं गुन्हेगारीला आळा बसावा या उद्देशानं सिव्हिल लाईन्स इथं स्थापित कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते। यावेळी विशेष समारंभात नागपूर शहर पोलिसांकडून विविध गुन्ह्यांमध्ये तपास करून जप्त केलेल्या सुमारे 5,51,81,000 रुपयांच्या मुद्देमालाचं संबंधित व्यक्तींना न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून हस्तांतरण करण्यात आलं। सन 2021 ते 2024 या कालावधीत विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला हा मुद्देमाल होता। नागपूर महानगर रात सुमारे 1200 किलोमीटर अंतराच्या ऑप्टिक फायबर केबलच्या माध्यमातून जवळपास 5,800 कॅमेऱ्यांचं इंटिग्रेशन या नव्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये करण्यात आलं आहे। संपूर्ण महानगरात जागोजागी लावण्यात आलेल्या जवळपास 2,200 कॅमेऱ्यांचं इंटिग्रेशन यात आहे। कोणत्याही स्थितीत गुन्हेगार आता सुटणं शक्य नाही असं स्पष्ट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील आधुनिकता लक्षात आणून दिली। चॅट जीपीटीच्या धर्तीवर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून गुन्हेगारांचा चेहरा आणि आवाजही या तंत्रज्ञानात ओळखणं सुलभ झाल्याचं त्यांनी सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नोंग मेई कापस कोटेश्वर सिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांनी आज शपथ घेतली। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी त्यांना न्यायाधीश पदाची शपथ दिली। न्यायमूर्ती सिंह यांनी यापूर्वी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर न्यायमूर्ती आर महादेवन यांनी चेन्नई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे। नीट यूजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारण हवीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। नीट यूजी परीक्षेत गैरप्रकार झाल्याप्रकरणी दाखल 40 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल आज बंद लिफाफ्यातून न्यायालयासमोर सादर केला। तो आताच जाहीर केला तर पुढच्या तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे। अशा प्रकारच्या परीक्षेत गैरप्रकार घडण्याचं गंभीर सामाजिक दुष्परिणाम होतात अशा शब्दात न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर आज दिवसभर सुनावणी झाली। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं पाटणा एम्समधल्या 4 विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 55व्या स्मृतीदिनानिमित्त आज आक्रमण युवक संघटनेतर्फे दीक्षाभूमी या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं आणि अण्णाभाऊ साठे अमर रहे अशा प्रकारचे नारे जयघोष देऊन त्यांना अभिवादन करण्यात आलं। राज्यातल्या मातंग समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय अशा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आरटी स्थापन करण्याचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला। डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी या संस्थेच्या धर्तीवर ही संस्था स्थापन करण्यात आली असून या संस्थेसाठी व्यवस्थापकीय संचालक आणि निबंधक अशा दोन पदांना देखील मान्यता देण्यात आली आहे। गोंड गोवारी समाजाच्या निवेदनांवर अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली समिती अमरावती विभागात आजपासून 20 जुलैपर्यंत अमरावतीच्या शासकीय विश्रामगृह इथं गोंड गोवारी समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींची लेखी निवेदनं सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळी स्वीकारणार आहेत। यावेळी संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येणार असून याचा लाभ घेण्याचं आवाहन आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आयुक्त डॉ राजेंद्र भारुड यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाद्वारे उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। हा सोहळा केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात परिसरात संपन्न झाला। राज्यस्तरीय उत्कृष्ट औद्योगिक संस्था म्हणून प्रथम पुरस्कार अमरावतीतील चांदूर बाजार इथल्या शासकीय औद्योगिक संस्थेनं पटकावला. त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातून जिल्हास्तरावर उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वर्धा इथल्या शासकीय औद्योगिक संस्थेस पुरस्कार प्राप्त झालेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी क्षेत्राअंतर्गत छत्तीसगड सीमेलगतच्या वांडोली गावानजीकच्या जंगल परिसरात काल झालेल्या चकमकीत पोलिसांनी एकूण 30 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या 12 नक्षल्यांना कंठस्नान घातलं. यामुळे उत्तर गडचिरोलीत सक्रिय टिपागड एलओएस आणि सातगाव कसरण सूर या नक्षल्यांच्या 2 दलमचा संपूर्ण सफाया झाल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. 28 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत नक्षली शहीद सप्ताह साजरा करतात. त्या अनुषंगानं हिंसक कारवाया करण्यासाठी नक्षली एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सकाळीच पोलिसांनी रणनीती आखत घनदाट जंगल आणि पूर आलेल्या 5 नाल्यांमधून प्रवास करीत गडचिरोली पोलीस दलाच्या C-60 पथकाचे 200 जवान काल दुपारी वांडोली परिसरात पोहोचले. तेथे त्यांनी 12 नक्षल्यांना ठार केलं असून सर्वांची ओळख पटली आहे. या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील, हवालदार शंकर पोटावी आणि विवेक शिंगोळे हे जखमी झालेत. त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं पोलीस अधीक्षक निरोत्पर यांनी सांगितलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलं असून या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसंच युवक युवतींना महाविद्यालयांमध्येच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील 1000 नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले असून प्रत्यक्षात 1958 महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे अर्ज दाखल केले आहेत अशी माहिती राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालय वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. लोढा म्हणाले की यामुळे संपूर्ण राज्यात प्रतिवर्षी साधारण 1.5 लाख युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. या योजनेसाठी 15 ते 45 वयोगटातील सर्व युवक युवती पात्र आहेत. काल सुसंगत तंत्रज्ञानाचं कौशल्य प्रशिक्षण महाविद्यालयीन युवक युवतींना देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रावर ऑगस्टपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहेत. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयानं 3 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली असून तत्पूर्वी पुणे पोलिसांनी आज महाडमधील हॉटेलमधून तिला अटक केली होती. पुणे जिल्ह्यात एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या फरार होत्या. खेडकरवर कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अकोला शहराची तहान भागवणाऱ्या महान इथल्या काटेपूर्णा प्रकल्प जलसाठ्यात 15 दिवसांचा 5% वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाल्यानं अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे. सध्या पाण्याची पातळी 28.12% पोहोचली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात सारथी पुणेच्या वतीनं मराठा कुणबी लक्षित गटातील विद्यार्थ्यांकरिता डॉ पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती 2024-25 योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 30 जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या योजनेसंदर्भातील विस्तृत माहिती सारथीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून जास्तीत जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगे यांनी केलं आहे. उद्या विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यांमध्ये उद्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय आज नागपुरात अधूनमधून ढगाळ वातावरण होतं आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. येत्या 21 जुलैपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमान राहणार आहे. मागील 24 तासात गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज इथं सर्वाधिक 127.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ 100.2 मिलीमीटर पावसाची नोंद ब्रह्मपुरी इथं तर भंडारा इथं 90.2 मिलीमीटर आणि नागपुरात कामठी इथं 72.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या काही तासात विदर्भातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट यूजी परीक्षा पुन्हा घेण्यासाठी ठोस कारण हवीत. आज झालेल्या महत्वपूर्ण सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचं मत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कमांड अँड कंट्रोल सेंटरचं लोकार्पण. सामान्य लोकांना जलदगतीने न्याय देण्यासाठी पोलीस विभागाच्या अत्याधुनिकीकरणावर भर देत असल्याचं प्रतिपादन अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार शासकीय औद्योगिक संस्था ठरली राज्यात सर्वोत्कृष्ट. काल झालेल्या वांडोलीच्या चकमकीमुळे उत्तर गडचिरोलीत नक्षल्यांच्या दोन दलमचा सफाया आणि भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागातर्फे रेड अलर्ट जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.